नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल. लोकसभेतल्या चर्चेत पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त. हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. राज्य विधिमंडळ अधिवेशनात 75,286 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद. समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तवला आहे. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज लोकसभेत यासंदर्भातल्या चर्चेला प्रारंभ करताना पंतप्रधानांनी देशासमोरच्या अनेक आव्हानांवर मात करण्याचं सामर्थ्य वंदे मातरमनं दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
देश की आजादी को कुचल देने की कोशिश हुई, संविधान के पीठ पे छुरा भोंक दिया गया, आपातकाल थोप दिया गया, यही वंदे मातरम की ताकत थी कि देश खड़ा हुआ और प्रयास करके रहा. देश पर जब भी युद्ध थोपे गए, देश को जब भी संघर्ष की नौबत आई, यही वंदे मातरम का भाव था. देश का जवान सीमाओं पर अड़ गया और माँ भारती का झंडा फहराता रहा. कोरोना जैसे वैश्विक महासंकट आया, यही देश उसी भाव से खड़ा हुआ, उसको भी परास्त करके आगे बढ़ गया.
ज्या वंदे मातरम मंत्रानं स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा दिली तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. वंदे मातरम ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्यावर वंदे मातरमचं ऋण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
अविरल धारा का प्रतिबिंब है, उसका प्रकटीकरण है. ये वंदे मातरम हमारे लिए सिर्फ स्मरण करने का काल नहीं, एक नई ऊर्जा नई प्रेरणा का लेने का काल बन जाए और हम उसके प्रति समर्पित होते चले. हम लोगों पर तो कर्ज है वंदे मातरम का, वही वंदे मातरम है जिसने वो रास्ता बनाया जिस रास्ते से हम यहाँ पहुंचे हैं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अनुराग सिंह ठाकूर, काँग्रेसचे गौरव गोगोई, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह भास्कर भगरे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे आदी सदस्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी वंदे मातरम गीतावर चर्चेच्या आवश्यकतेवर प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या,
ये गीत देश की आत्मा का हिस्सा बन चुका है. 150 सालों से देशवासियों के दिलों में ये गीत बस चुका है. 75 सालों से हमारा देश आजाद है, तो फिर आज इस बहस की क्या आवश्यकता है? हमारा यहाँ मकसद क्या है? जनता से हमें दिया गया दायित्व, जनता का विश्वास, उनके प्रति हमारी जिम्मेदारी, हम किस तरह से इसका इस्तेमाल कर रहे हैं, हमें ये सोचना चाहिए.
आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सदनासमोर ठेवलं. खासदार फौजिया खान, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक खासदारांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेत आपली मतं मांडली. हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका उत्तरात बोलत होते. इंडिगो विमानाची उड्डाणं रद्द होण्याच्या कारणांचा सरकार तपास करत असून याबाबत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा नायडू यांनी दिला. सरकारची ही भूमिका म्हणजे सगळ्या विमानसेवा कंपन्यांसाठी एक उदाहरण ठरेल असंही नायडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी राम मोहन नायडू आणि डीजीसीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिगोच्या मालकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला देणगी दिल्यामुळे नियमांना बगल देण्याची मुभा त्यांना दिल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 15,648 कोटी, लाडकी बहीण योजनेसाठी 6,000 कोटींहून अधिक तर मनरेगासाठीच्या 3,500 कोटी रुपयांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटी, एसटी महामंडळासाठी 2,000 कोटी, आयुष्मान भारतासाठी 3,500 कोटी तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2,200 कोटी रुपयांच्या मागणीचा यात समावेश आहे. काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी या अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. कामकाज घाईघाईनं उरकलं जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर बोलताना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं हा निर्णय झाल्यामुळे त्यावर चर्चा होणार नसल्याचं सांगितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेमुळे हे अधिवेशन आपत्कालीन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी ग्वाही दिली. यानंतर विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेतही विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दोन्ही सदनांच्या तालिका अध्यक्षांची नियुक्तीही आज जाहीर करण्यात आली. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली. नक्षली संघटनेच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य रामाधर माझी याच्यासह 12 नक्षलवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. नक्षल चळवळीचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांचं हे मोठं यश मानलं जात आहे. रामाधर माझी याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. भटक्या कुत्र्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी कालबद्ध कार्यक्रम राबवण्याची सूचना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली आहे. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. भटक्या कुत्र्यांचे आश्रय निवारे तसंच त्यांना खाद्य देण्याचं ठिकाणही जाहीर करण्याची सूचना स्वामी यांनी केली. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, हेल्पलाईन क्रमांक विकसित करून तो नागरिकांसाठी जाहीर करावा असे निर्देशही स्वामी यांनी दिले. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पटकावलं आहे. आज या महोत्सवाचा समारोप झाला. मुंबई विद्यापीठानं उपविजेतेपद पटकावलं तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला 3रा क्रमांक मिळाला. एथलेटिक्स प्रकारात मुलांच्या गटात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं तर मुलींच्या गटात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं प्रथम क्रमांक मिळवला आहे. संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचं नाव देण्यात आलं. परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवनी शिवारात नारायण गजानन आडे या शेतकऱ्याच्या तुरीच्या शेतात लागवड केलेला 16.5 किलो गांजा आज नांदेड पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसंदर्भात बीड तालुक्यातल्या पाली इथं शिवसंग्राम किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र आमटे तसंच आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख अशोक येडे यांनी आज बैठक घेतली. कापसाला 10,000 रुपये तर सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक हिंगोली जिल्ह्यातल्या तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आज घेण्यात आली. अनेक विषयांवर चर्चा झालेल्या या बैठकीला शेतकरी तसंच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मालिकेतला पहिला सामना उद्या कटक इथं होणार आहे. राज्यात आज सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल गोंदिया तसंच मालेगाव इथं 9, जळगाव इथं 9.4 तर अहिल्यानगर इथं 9.5 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 10 अंश, बीड इथं 10.5 तर परभणी इथं 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल, लोकसभेतल्या चर्चेत पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त. हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची केंद्र सरकारची स्पष्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.